नेर आणि परिसरातील बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, आपणाकरिता सुवर्ण संधी आता आपल्या नेर शहरात यवतमाळ येथील मूळव्याध तज्ज्ञ व शल्य चिकित्सक डॉक्टर शुभम रवींद्र बोबडे BA MS MS आयुर्वेद सर्जरी मूळव्याध तज्ज्ञ व शल्य चिकित्सक यांची महिन्याच्या दर मंगळवारी व्हिजिट राहणार आहे। तेव्हा आपण मूळव्याध या आजाराने त्रस्त असाल तर या सेवेचा आपण अवश्य लाभ घ्या। प्रोक्टोलॉजिक सर्जरी, जनरल सर्जरी, लेजर सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, आपण मूळव्याध, फिशर, भगंदर, हर्निया, ॲपेंडिक्स, हायड्रोसिल या आजाराने त्रस्त आहात का? तसेच पित्ताशयाचे विकार, पोटाचे आजार, शरीरावरील गाठी, स्तनांमधील गाठी, जुन्या जखमा यांवर उपचार केल्या जातील। तेव्हा लक्षात ठेवा, महिन्याच्या दर मंगळवारी अनुज मेडिकल, मारवाडी चौक, जुने कॉटन मार्केट, नेर नबापूर या ठिकाणी दुपारी 1 ते 3:30 मूळव्याध तज्ज्ञ व शल्य चिकित्सक डॉक्टर यवतमाळ येथील डॉक्टर शुभम रवींद्र बोबडे मूळव्याध तज्ञ व शल्य चिकित्सक हे भेट देणार आहे। तेव्हा आपण या विकारावर उपचार अवश्य करून घ्या। संडास करताना रक्त येणे, कोंब बाहेर येणे, संडासाच्या जागेवर फोड असणे, अंग बाहेर येणे, अंडकोशात सूज व पाणी होणे या लक्षणांचे उपचार देखील उपलब्ध आहे। तेव्हा रुग्णांनो लक्षात ठेवा, महिन्याच्या दर मंगळवारी बोबडे सर्जिकल क्लिनिक नेर शहरात यवतमाळ येथील मूळव्याध तज्ज्ञ व शल्य चिकित्सक डॉक्टर दर मंगळवारी भेट देणार आहे। डॉक्टर शुभम रवींद्र बोबडे BA MS MS आयुर्वेद सर्जरी मूळव्याध तज्ज्ञ व शल्य चिकित्सक यांची महिन्याच्या दर मंगळवारी व्हिजिट राहणार आहे। पत्ता आहे बोबडे सर्जिकल क्लिनिक, अनुज मेडिकल, मारवाडी चौक, जुने कॉटन मार्केट, नेर नबापूर। वेळ आहे दुपारी 1 ते 3:30। नाव नोंदणीकरिता संपर्क साधा 92 70 71 13 52।